नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. आतंकवाद वा अशांतताय हाचे आड सरकार वावुरता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. हंगामी अडचणींक तोंड दिवपा खातीर सुरू आशिल्ल्या तयारीचो नियाळ उत्तर गोंय जिल्लो आपतकालीन वेवस्थापन प्राधिकरणान आयज घेतलो. 25 मेक काणकोणा संकल्प दीस मनयतले. आनी जोसेफीन डायस पुरस्कार 2025 खातीर तियात्र अकादमीन अर्ज मागयल्यात. पुराय खबरो. आतंकवाद आसू वा अशांतताय पातळोवपी माओवादी घटक आपले सरकार शुन्य सहिष्णुताय धोरण पाळटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. नवी दिल्लीन जाल्ल्या रायजिंग इस्ट इन्वेस्टर्स समिटाचें उक्तावण करतना विकसीत भारत तयार करपा खातीर इशान्य प्रदेशाची उदरगत म्हत्वाची हाचेर मोदी हांणी भर दिलो. इशान्य वाठारान आतां इशान्येक संद मेळपाची भूंय जावपाक लागल्या अशें सांगून गुंतवणूकदारांक इशान्य वाठारांतल्या वेगवेगळ्या क्षेत्राचो शोध घेवपाचो उलो तांणी मारला. उर्जा आनी अर्धवायू सारक्या क्षेत्रा खातीर इशान्य एक मुखेल गंतव्य जावपाक लागला अशें तांणी सांगले. इशान्य हो भारतांतलो सगळ्यांत विविधताय आशिल्लो प्रदेश आनी ही विविधताय ही देशाची ताक अशें तांणी मुखार म्हळा. ऑपरेशन सिंदूर हो पहलगाम हल्ल्याची जाप अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हटलां. आनी आयज संसार भारतीय सशस्त्र दळाच्या शौर्याची कदर करता. सरकाराची खटमूट राजकीय इच्छा गुप्तचर संस्था कडल्यान मेळिल्ली अचूक माहिती आनी सशस्त्र दळाच्या प्राणघातक कामगिरीक लागून ऑपरेशन सिंदूर यशस्वी जाल्ल्याचे शहा हांणी म्हटलां. आयज नवी दिल्लीन सीमा सुरक्षा दळ म्हळ्यारच बीएसएफच्या पदग्रहण सुवाळ्यान उलयताना शहा हांणी सांगले की पाकिस्ताना आड भारतान केल्ल्या बंडखोरी विरोधी कारवायांनी बीएसएफ आनी सशस्त्र दळान व्हड पराक्रम आनी संरक्षणाची खरी बळगे दाखयला. उत्तर गोंय जिल्लो आपतकालीन वेवस्थापन प्राधिकरणान आयज येवपी हंगामी अडचणींक तोंड दिवपा खातीर सुरू आशिल्ल्या तयारीचो नियाळ घेवपाक बसका घेतली. हातून आपत्ती वेवस्थापनाकडे संबंधित आशिल्ल्या विभागांनी वांटो घेतिल्लो. हातून भलायकी विभाग, उजो पालोवपी सेवा, भौशीक बांदकाम, नगरपालिका प्रशासन, वीज आनी उदका पुरवण पंचायत संचालनालय, नुस्ते वेवसाय विभाग, वादळ प्रतिसाद नियोजन ह्या विभागाच्या तयारेचो नियाळ घेतलो. उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यान वेगवेगळ्या विभागांक गरजेच्यो सुचोवण्यो दिल्यो आनी आपतकाळांत जलद कृती करपाचे निर्देश दिले. खासा करून दिवचल आनी सत्तरी तालुक्यातल्या भाड्यान घेतिल्ल्या खणीच्या वाठारांनी आनी भाड्यान नाशिल्ल्या खण वाठारांनी उदक वाडपाची घडणूक घडल्यार उपाय काडपाचे निर्देश खण खात्याक दिले. उत्तर गोंय जिल्हो आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणान खंयचेय आपत्ती परिस्थिती लोकांच्या मदती खातीर काय सकयल सांगिल्ले नियंत्रण कक्ष क्रमांक सक्रीय केल्यात. तातूंत तिसवाडी पणजी 2225383 किंवा 2426578, बार्देश 2262101, दिवचल 7709135355, पेडणे 2201223 वा 9067910323 आणि सत्तरी 2374090 असे असतात. दिलीप वेळी आनी मंगेश गांवकर हांच्या बलिदान दिसा निमतान काणकोणा 25 मे रोज दिसा संकल्प दिन मनोवपान येतलो. आदर्श युवक संघ आनी बलराम शिक्षण संस्था हाचे जोडपालवानी कार्यावळ जातली अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी पत्रकार परिषदेन दिल्या. उटा आंदोलना वेळार दिलीप वेळीप आनी मंगेश गांवकर ह्या तरणाट्यांक मरण आयिल्ले. हाका लागून दर वर्सा संकल्प दिन मनयलो वता. अंदूच्या संकल्प दिसाक 2000 तरणाट्यांची हाजिरी आसतली. तरणाट्यांचो फुडार मतीन घेवन संस्कृती, रोजगार तशेंच शिक्षण विशय कार्यावळी संकल्प दिना निमतान जातल्यो अशें सभापती रमेश तवडकर हांणी पणजेन घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन सांगला. मडगांवच्या गांधी मार्केट वाठारांत आयज दनपरां एका पोरण्या इमारतीच्या गॅलरीच्या सज्जाचो कांय भाग कोसळ्ळो. हो कोसळिल्लो भाग इमारतीच्या खाला पार्क केल्ल्या 3 गाडयांचेर पडिल्ल्यान ह्या गाडयांचें लुकसाण जालें. तातूंतल्या एके गाडयेन ल्हान भुरगो बशिल्लो, मात देवादयेन तांकां कांयच दुखापत जावंक ना. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी ह्या इमारतीची पळोवणी केल्या. सध्या ही इमारत सील करून मोडिल्लो भाग काडून उडोवपाचें काम हातांत घेतलां अशी माहिती कामत हांणी दिली. आयज शुक्रारा दनपारां सुमारा 1 वरांचेर ही घडणूक घडली. ही इमारत पोरणी जाल्ल्यान ह्या आदी हे इमारतीक असुरक्षित इमारत म्हणून घोशीत केली. 2 वर्सां आदी ह्याच इमारतीचो गॅलरीचो कांय भाग कोसळून पडपाची घडणूक घडिल्ली. गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयान 26 ते 30 मे मेरेन सकाळी 10 ते दनपारां 12 मजगती पणजीच्या पाटो हांगच्या संस्कृती भवनात फोटोग्राफी कला या विषयाचेर 5 दिसांची कार्यशाळा घडून हाडल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
तियात्र गीता आणि संगीताच्या उदरगतीक योगदान दिवपी तरणाट्या प्रतिभेक प्रोत्साहन दिवपा खातीर आणि तांकां मान्यताय दिवपा खातीर स्थापन केल्ल्या जोसेफीन डायस पुरस्कार 2025 खातीर तियात्र अकादमीन अर्ज मागयल्यात. हो प्रतिष्ठीत वर्सुकी पुरस्कार 16 वर्सां वयर पिरायेच्या दादले वा बायल कलाकाराक अर्ज सादर करपा खातीर उक्तो आसा. ह्या पुरस्कारान 10,000 आणि 1 यादिस्तीक अशें स्वरूप आसा. जुलय म्हयन्यान हो पुरस्कार भेटयतले. फ्रेंड्स ऑफ गुड गव्हर्नन्स आणि रवींद्र भवन साखळी हांच्या जोडपालवान येता त्या 30 मे दिसा सरकारच्या 6 वर्सांच्या उपलब्धी संदर्भात उलोवपाची सर्त आयोजित केल्या. ही सर्त 2 गटांत जातली. 18 ते 25 वयोगटांत तशेंच 26 ते 60 वर्सांच्या वयोगटांत असे 2 गट आसात. सर्ती खातीर 25,000, 15,000 आणि 10,000 अशी इनामां आसात. नाव नोंदणी तशेंच हे संदर्भात चौकशी करपा खातीर साखळी रवींद्र भवनाकडेन संपर्क साधचो असे कळीत केला. भारतीय हवामान खात्यान दक्षिण कोंकण दर्यादेग आणि कर्नाटक घाट मध्य महाराष्ट्र आणि गोयात व्हड पाऊस पडपाचो आशिल्ल्यान रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. आकाशवाणीकडेन उलयताना भारतीय हवामान शास्त्रज्ञ डॉ R.K. जेनामानी हांणी म्हटला की फुडल्या 2 ते 3 दिसांत केरळात मान्सूनच्या आगमना खातीर सगळी परिस्थिती अनुकूल आसा. आयपीएल क्रिकेटान आयज लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमार रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद हांच्या मदीं खेळ जातलो. ही मॅच सांजे वेळा 7:30 सुरू जातली. गोय सरकारच्या तियात्र अकादमी वरवी दिग्दर्शन पटकथा लेखन अभिनय गायन आणि तंत्रीक गजालींचेर मार्गदर्शन करपी एका दिसाची कार्यशाळा आयोजित केल्या. ही कार्यशाळा 2 जुनाक सकाळी 10 ते 5 वरां मेरेन तियात्र अकादमीच्या सभाघरांत जातली. तरणाटे विद्यार्थी आणि हौशी तियात्र मोगी कलाकारांक उर्बा दिवप तशेंच तियात्र सादरीकरणाची कुशळटाय वाढवप हो या कार्यावळीचो हेत आसा. इच्छुकांनी आपले अर्ज तियात्र अकादमीन वचून सादर करचे वा संकेतथळार वचून भरचे. हे अर्ज 29 मे मेरेन मुजत आसा असे कळीत केला. तप आणि आत्मसंयम हाचे वरवी शरीर निरोगी जाता आणि मन शांत जाता आणि हाचे एक मुखेल साधन म्हणजे योग आणि खेळ. घर असू वा ऑफिस असू, शाळा असू वा पार्क असू, व्यायामाक जिणेचो एक भाग करचो पडटलो असे सोलापूर जिल्ह्याची अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग हांणी म्हटला. केंद्रीय संचारण ब्युरो सोलापूर आणि जिल्हा खेळा कार्यालयान भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संयुक्तपणान आयोजित केल्ल्या 2 दिसांच्या योग सराव शिबिराच्या उक्तावण सुवाळ्यात ती उलयताली. परतून एक फावट मुखेल खबरो. आतंकवाद वा अशांतताय हाचे आड सरकार वावुरता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला. हंगामी अडचणींक तोंड दिवपा खातीर सुरू आशिल्ल्या तयारीचो नियाळ उत्तर गोंय जिल्हो आपत्कालीन वेवस्थापन प्राधिकरणान आयज घेतलो. 25 मेक काणकोणा संकल्प दीस मनयतले आणि जोसेफीन डायस पुरस्कार 2025 खातीर तियात्र अकादमीन अर्ज मागयल्यात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो खबरो तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. नमस्कार.